नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून काही तासातच उल्लंघन, परराष्ट्र सचिवांची माहिती. पाकिस्तानच्या घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर. आळंदी इथं 450 एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. नैऋत्य मोसमी पावसाचं यंदा 27 मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 73 पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकस्थालिकेत अव्वल स्थानावर. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरनंतर काल झालेल्या शस्त्रसंधीचं पाकिस्ताननं पुन्हा उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्यदल शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला सडेतोड उत्तर देत आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली. शस्त्रसंधीची पाकिस्ताननं काटेकोर अंमलबजावणी करावी असं भारतानं आवाहन केलं आहे. भारतीय सैन्यदल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश सैन्याला देण्यात आल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है. भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है. ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है. हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे.
दरम्यान, पाकिस्तानच्या विनंतीवरून भारतानं शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या लष्करी संचलन महासंचालकांनी काल दुपारी 3:30 दरम्यान भारतीय समपदास्थांना दूरध्वनीवरून हल्ले थांबवण्याची विनंती केली. भारतानं आपल्या अटी आणि शर्तींवर या प्रस्तावाला संमती देत जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रावरून होणारी सैन्य कारवाई काल सायंकाळी 5 स्थगित केली. उद्या सोमवारी दुपारी 12 पुन्हा चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीचं संयुक्त राष्ट्रसंघासह अमेरिका आणि इंग्लंडनं स्वागत केलं आहे. दरम्यान, दोन्ही देशात शस्त्रसंधी झालेली असली तरीही सिंधू पाणी करार मात्र सध्या स्थगितच राहणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पाकिस्तानची घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सियालकोट आदी ठिकाणची लष्करी केंद्र, नियंत्रण केंद्र, रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ती उद्ध्वस्त केली. या कारवाईबाबत माहिती देताना कर्नल कुरेशी म्हणाल्या,
पाकिस्तान द्वारा सैन्य ठिकानों को जानबूझकर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए. टेक्निकल इंस्टॉलेशंस, कमांड एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया. रफीकी, मुरीद, चकलाला, रहमियार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च्ड सटीक हथियारों लड़ाकू जेट से प्रहार किए गए. पसूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसीजन अम्युनिशन से टारगेट किए गए.
पाकिस्तानचे अनेक खोटे दावे सैन्य दलाने खोडून काढले. भारतीय हवाई दलाचं सिरसा इथलं केंद्र उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे. हे केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचं सांगत तिथली ताजी छायाचित्र यावेळी दाखवण्यात आली. भारतातले सुरतगड आणि सिरसा इथले हवाई दलाचे तळ तसंच S-400 ही हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा असल्याचंही विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितलं. तसंच भारताकडून पाकिस्तानातल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई झाल्याच्या वृत्ताचंही सैन्य दलाकडून खंडन करण्यात आलं. भारतीय सैन्यानं जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि ट्यूब ड्रोन लॉन्च पॅड उद्ध्वस्त केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भविष्यात देशातल्या कोणत्याही दहशतवादी कारवाईला देशाविरोधात युद्ध मानून सडेतोड उत्तर दिलं जाईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भविष्यात कुरापती काढल्यास ऑपरेशन सिंदूरसारखं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशादरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाचा सामंजस्य करार काल करण्यात आला. भोपाळ इथं झालेल्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या 28 बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 19.36 TMC पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यात 5,78,000 एकर क्षेत्राला सिंचन लाभ होणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
इस परियोजना के कारण मध्य प्रदेश को और महाराष्ट्र दोनों को बड़ा फायदा होने वाला है. करीब 1,31,000 हेक्टेयर जमीन मध्य प्रदेश की और 2,30,000 हेक्टेयर जमीन ये महाराष्ट्र की सिंचाई के तहत आने वाली है। और महाराष्ट्र के लिए तो इसलिए भी ये जरूरी है कि महाराष्ट्र में जहां पर खारा पानी है और खारे पानी के कारण पीने के पानी की भी जहां समस्या है और खेती को भी जो पानी यूज नहीं होता, ऐसा अकोला, बुलढाणा और अमरावती तीन जिलों का ये खारे पानी का जो बेल्ट है उस बेल्ट का पूरा एक प्रकार से कंपोजिशन बदलने वाला है और यहाँ पर लोगों को बहुत बड़ी राहत मिलने वाली है।
दरम्यान आळंदी इथं 450 एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। काल आळंदी इथं संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते। ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या नमो ज्ञानेश्वरा या ग्रंथाचं तसंच त्याच्या ऑडिओ बुकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल प्रकाशन करण्यात आलं। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे। अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा। तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या। तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@pib.gov.in या ईमेलवर पाठवू शकता।
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। मुखेड तालुक्यात चव्हाणवाडी इथं कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत। देगलूर इथं हुतात्मा सैनिक सचिन यादवराव वंजे यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत। नैऋत्य मोसमी पाऊस मान्सूनचं यंदा नेहमीपेक्षा 4 दिवस आधीच येत्या 27 मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। असं झालं तर 2009 नंतर प्रथमच मोसमी पावसाचं लवकर आगमन होईल। 2009 साली 23 मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता। या आठवड्यात 13 मेपर्यंत मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर पोहोचेल आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 73 पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे। यात 27 सुवर्ण 22 रजत आणि 24 कांस्य पदकांचा समावेश आहे। कर्नाटक 39 तर राजस्थान 23 पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून 5 स्टार हिंगोलीकर हा उपक्रम राबवला जात आहे। जिल्ह्यातील 3 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींमध्ये या उपक्रमाअंतर्गत शासकीय कार्यालय तसंच निवासस्थानांभोवती वृक्ष लागवड, जल पुनर्भरण, कचरा विलगीकरण, सोलर पॅनल आणि कराचा भरणा या कामांच्या आधारे रेटिंग देऊन संबंधितांचा सन्मान केला जाणार आहे। याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत।
जिल्ह्यातील पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्यामुळे पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जल पुनर्भरण तसेच वाढत्या तापमानाला पर्याय म्हणून प्रत्येक घराच्या परिसरात किमान 5 झाडे लावणे, कचऱ्याचे विलगीकरण करणे, विजेची मागणी कमी करण्यासाठी रूफटॉप सोलर पॅनल बसवणे, पालिका व पंचायती अंतर्गत विविध करांचा वेळेत भरणा करणे या 5 बाबींकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आहे। हिंगोली, कळमनुरी, वसमत नगरपालिका तर सेनगाव व औंढा नगरपंचायती अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली।
प्रसिद्ध कवी डॉ दासू वैद्य यांना डॉ लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे। 10,000 रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरजी जगन्नाथजी चांडक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो। येत्या 18 मे रोजी सोलापूर इथं हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून काही तासातच उल्लंघन, परराष्ट्र सचिवांची माहिती। पाकिस्तानच्या घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर। आळंदी इथं 450 एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 73 पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकस्थालिकेत अव्वल स्थानावर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।